आकाशवाणी पणजी प्रादेशिक खबरां बाका वरवीं मोनाली प्रभू तुमकां राष्ट्रीय खबरो देता. मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी मळा भूटान फुडाऱ्यांबरोबरच्या आपल्या उलोवण्यांक लागून भारत भूटान इश्टागतींक आनिकूय उर्बा मेळटली. लोकसभा वेंचणुके खातीर उमेदवारांक मंजुरी दिवपा खातीर भाजपच्या केंद्रीय वेंचणूक समितीची बसका काल नवी दिल्लीन पक्षाच्या मुखेल कार्यालयांत जाली. काँग्रेसीन वाराणसी मतदारसंघात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांचे आड आपलो यूपी युनिटाचे मुखेली अजय राय हांका उमेदवारी दिल्या. दिल्ली कोर्टान काल बीआरएस फुडारी के कविता हिच्या ईडी कोठडीन ह्या महिन्याच्या 26 तारीख मेरेन वाड केल्या. आयपीएल क्रिकेट सर्तीन आज दनपरा जयपुरान राजस्थान रॉयल्स आणि लखनौ सुपर जायंट्स हांच्या मदीं खेळ जातलो जाल्यार सांजवेळ अहमदाबादान गुजरात टायटन्स मुंबय इंडियन्स आड खेळटले. आता पुराय खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी मळा भूटान फुडाऱ्यांबरोबरच्या आपल्या उलोवण्यांक लागून भारत भूटान इश्टागतींक आनिकूय उर्बा मेळटली. राजा जिग्मे केसर नामगेल वांगचूक आनी भूटानचे प्रधानमंत्री शेरिंग तोबगे हांका मेळपाची संद मेळिल्ल्यान मोदी हांणी आपली भूटान भेट खूप खाशेली अशें म्हळें. भूटानाची 2 दिसांची भोंवडी सोपयतकच काल दनपरा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी दिल्लीक परतले. संसारीक क्षयरोग दिसाच्या पूर्वसांजेर काल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी राष्ट्राक एकठांय येवन भारताक क्षयरोग मुक्त करपाचो उलो मारला. राष्ट्राक दिल्ल्या संदेशान राष्ट्रपती हांणी क्षयरोगाविशी लोकांक जागृताय वाडोवपाच्या हेतान दर वर्सा 24 मार्चाक संसारीक क्षयरोग दीस मनयता हाका लागून खोशी उक्तायली. हो दीस ह्या दुयेंसांचे नियंत्रण दवरपाच्या आव्हानाविशी जागृताय करतलो आनी तो आडावपाच्या यत्नांक आदार दितलो अशें तांणी अधोरेखित केलें. लोकसभा वेंचणुके खातीर उमेदवारांक मंजुरी दिवपा खातीर भाजपच्या केंद्रीय वेंचणूक समितीची बसका काल नवी दिल्लीन पक्षाच्या मुखेल कार्यालयांत जाली. ह्या बसकेन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा केंद्रीय मंत्री अमित शाह आनी राजनाथ सिंग उत्तर प्रदेशाचे मुखेलमंत्री योगी आदित्यनाथ समितीचे वांगडी आनी राज्यांतले पदाधिकारी हाजीर आशिल्ले. 3 वरां परस चड काळ समितीन उमेदवारांच्या नावाविशी विचार विनिमय केलो. काँग्रेसीन वाराणसी लोकसभा मतदारसंघात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांचे आड आपलो यूपी युनिटाचे मुखेली अजय राय हांका उमेदवारी दिल्या. मध्य प्रदेशांतल्या राजगड लोकसभा मतदारसंघातल्यान काँग्रेस फुडारी दिग्विजय सिंग वेंचणूक लढयतले. लोकसभा वेंचणुके खातीर पक्षान काल आनीक 45 उमेदवारांची वळेरी जाहीर केली. युपीतल्या अमरोहा मतदारसंघात खासदार दानिश अली काँग्रेसीचे उमेदवार आसतले जाल्यार कार्ती चिदंबरम शिवगंगा मतदारसंघातल्यान आनी तामिळनाडूतल्या विरुधुनगर संसदीय मतदारसंघातल्यान मानिकम टागोर वेंचणूक लढयतले. तशेंच सिक्कीम विधानसभा वेंचणुके खातीर काँग्रेसीन 18 उमेदवारांची पयली वळेरी जाहीर केल्या. उद्देग आनी अंतर्गत वेपार प्रसार खाते DPIIT लॉजिस्टीक सेवा क्षेत्रान बायलांचो सहभाग वाडोवपाच्या उपाययोजनांचेर काल नवी दिल्लीन भागधारकांची बसका घडोवन हाडली. ह्या सल्ला मसलतान इंडस्ट्री असोसिएशन MSME व्हड उपक्रम कौशल्य प्रशिक्षण संस्था द्विपक्षीय आनी बहुपक्षीय संस्थांतले 50 व्यावसायिक लॉजिस्टीक क्षेत्रान लैंगिक समावेश शक्तेच्या मार्गाचे चर्चा करपा खातीर आनी धोरण आखपा खातीर एकठांय आयले. लॉजिस्टीक साखळीच्या सगळ्या स्तरांचेर महिलांच्या सहभागाक प्रोत्साहन दिवपी आनी सुलभ करपी एक सहाय्यक परिसंस्था निर्माण करपाचे महत्व ह्या कार्यक्रमान अधोरेखित केले. महिलांची सुरक्षा प्रशिक्षण व्यावसायिक वाडीक प्राधान्य दिवपी धोरणात्मक सुदारणाच्या गरजेपर्यंत पायाभूत सुविधांतल्या अडथळ्यांसयत विविध विषयांचेर चर्चा जाली. इंदिरा गांधी नॅशनल सेंटर फॉर द आर्ट्स IGNCA काल भारत जपान सांस्कृतिक संबंधांची समज वाढोवपाच्या उद्देशान 2 साहित्य कृतींचे प्रकाशन केले. सिद्धम कॅलिग्राफी ऑफ संस्कृत हेरोनिम्स आनी संस्कृत मॅन्युस्क्रिप्ट फ्रॉम जपान Vol.1 नावांची पुस्तकां IGNCA वांगडी सचिव सच्चिदानंद जोशी परराष्ट्र मंत्रालयांतले जपान वेव्हार सल्लागार अशोक चावला आनी जपानी दूतावासांतले प्रथम सचिव ताकाशी कोबायशी आनी हेरांनी नवी दिल्लीन उजवाडायली. सच्चिदानंद जोशी हांणी ह्या वेळार सांगले की ही दोनूय साहित्य कृती भारत आनी जपान हांचे मदल्या खोल संस्कृतीक संबंधाविशी जाणून घेवपाचे म्हत्वाचे साधन जातले. बौद्ध धर्मांतल्यान दोनूय देशांचे संबंध बरे तरेन जोडिल्ले आशिल्ल्यान ही पुस्तकां दोनूय देशांमदल्या संबंधांची नवी व्याख्या करतले अशें कोबायशी हांणी सांगले. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी वेल्यान आयकतात. सोरो धोरण घोटाळ्याकडे संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात दिल्लीच्या रोज अवेन्यू कोर्टान काल भारत राष्ट्र समिती बीआरएसाच्यो फुडारी के कविता हिच्या अंमलबजावणी संचालनालयाच्या ईडी कोठडीन या म्हयन्याच्या 26 तारीख पर्यंत वाढ केल्या. काशेली सीबीआय न्यायाधीश कावेरी बावेजा आणि बीआरएस फुडाऱ्यांक ईडी रिमांड सोपतकच न्यायालयान हाजीर केले उपरांत हो आदेश दिलो. केंद्रीय तपास यंत्रणेन कविता हांचे आनिकूय 5 दिसांच्या कोठडीची मागणी न्यायालयान केल्ली. सुप्रीम कोर्टान कविताच्या जामीन अर्जाचे सुनावणी घेवपाक न्हयकार दिल्या उपरांत आनी तिका ट्रायल कोर्टान वचपाक सांगतकीर एका दिसा उपरांत हे घडलां. भारतीय जनता पक्षाचे फुडारी अनुराग सिंग ठाकूर आनी अबकारी धोरण घोटाळ्या प्रकरणात दिल्लीचे मुखेलमंत्री अरविंद केजरीवाल हे मुखेल सूत्रधार आशिल्ल्याचो आरोप केला. दिल्लीन पत्रकारांकडे उलयतना ठाकूर हांणी मुखेलमंत्री पदाचो राजीनामो दिवंक नाशिल्ल्यान केजरीवाल हांची टिका केली. आम आदमी पक्षाच्या फुडाऱ्यांनी पंजाबान सत्तेर येतकीर ड्रग्सा आड मोहीम सुरू करतले अशें सांगिल्ले, पूण संगरूरान विखारी सोरो पिवन 20 परस चड लोकांक मरण आयला अशें भाजप फुडाऱ्यान सांगले. पंजाबान संगरूर जिल्ह्यांतल्या जायत्या गांवांनी कथीत विखारी सोरो पियेल्ल्यान मरण आयिल्ल्यांचो आंकडो 21 मेरेन पावला. काल आनीक 7 जाणांक मरण आयला. 20 परस चड पिडितांचेर वेगवेगळ्या हॉस्पिटलांनी उपचार सुरू आसात आनी तातले कांय जाण गंभीर आसात. भारतीय वेंचणूक आयोगान पंजाबाच्या मुखेल वेंचणूक अधिकाऱ्यावरवी मुखेल सचिव आनी डीजीपी कडल्यान हे घडणुके संबंधी अहवाल मागला. मजगतीं पुराय संबंध सोदून काडपा खातीर राज्य पुलिसांनी एडीजीपी कायदो आनी सुवेवस्था गुरिंदर सिंग ढिल्लोन हांच्या फुडारपणाखाला 4 वांगड्यांचो खाशेलो तपास पंगड स्थापन केला. हे संबंधी 3 एफआयआर नोंद जाल्यात आनी पुलिसांनी आतां मेरेन 8 जाणांक अटक केल्या. केंद्रीय तपास ब्युरो सीबीआयन काल टीएमसीचे फुडारी महुआ मोहित्रा हांच्या कृष्णनगर पक्षाच्या कार्यालयांत धाड घाली. कृष्णनगर हे अस्तंत बंगालांतल्या नादिया जिल्ह्यांचे मुख्यालय शार. प्रश्न विचारपाच्या बदलाक पैसे घेवपाच्या प्रकरणात संबंधान ही धाड घाल्या. दुबय स्थित वेवसायीक दर्शन हिरानंदानी हांचे कडल्यान मेळिल्ल्या रोख रकमेच्या बदल्यान संसदेन प्रश्न उपस्थित करपाच्या कथीत सहभागाक लागून महुआ मोहित्रा हांकां फाटल्या वर्सा लोकसभेतल्यान निष्कासीत केल्ली. लोकपालान 19 मार्चाक सीबीआयक मोहित्रा आड एफआयआर दाखल करपाचो आदेश दिल्लो आनी तपास एजन्सीक 6 महिन्या भितर अहवाल सादर करपाचो आदेश दिल्लो. कृष्णनगरांतल्या पक्ष कार्यालया कुशीक आशिल्ल्या आनीक एका घराची सीबीआयन झडटी घेतली. कोलकाताच्या अलीपूर हांगाच्या महुआ मोहित्राच्या फ्लॅटाचेरूय सीबीआयन धाड घाली. काश्मीर देंगणान आशिल्ली आशियांतली सगळ्यांत व्हडली ट्युलीप गार्डन काल अधिकृतपणान लोकां खातीर उक्ते केले. अधिकाऱ्यांच्या म्हणण्या प्रमाण अंदू बागेन वेगवेगळ्या जातींची 17 लाख फुलां फुलतली आनी 5 नव्या फुलांच्यो जाती पळोवपाक मेळटल्यो. बॅडमिंटनान भारतीय स्टार शटलर किदंबी श्रीकांत काल राती स्वित्झर्लंडातल्या बाझेलान जाल्ले स्वीस ओपन सर्तींतल्यान भायर पडलो. स्वीस ओपनान भारताचे आव्हान किदंबी श्रीकांत हारल्या उपरांत सोपला. आयपीएल क्रिकेट सर्तीन काल राती कोलकाताच्या ईडन गार्डन्सान जाल्ल्या खेळान कोलकाता नायट रायडर्सान सनरायझर्स हैदराबादा आड 4 धावण्यांनी जैत सोडले. कोलकातान दिल्ल्या 209 धावण्यांचे मुखीचो फाटलाव करतना सनरायझर्स हैदराबादाक निर्धारित 20 ओव्हरींनी 7 विकेटी वगडान 204 धावण्यो करप शक्य जाल्यो. त्याआधी चंदीगडान जाल्ल्या आनीक एका मॅचीन पंजाब किंग्सान दिल्ली कॅपिटल्साक 4 विकेटींनी हारयलो. पंजाब किंग्सान काल सांजवेळा 19.2 ओव्हरींनी 6 बाद 177 धावणे करून 175 धावण्याचे लक्ष पार केले. आज दनपारा 3:30 जयपूरान राजस्थान रॉयल्स आणि लखनौ सुपर जायंट्स हांच्या मदी खेळ जातलो, जाल्यार सांजवेळा 7:30 अहमदाबादान गुजरात टायटन्स मुंबय इंडियन्स आड खेळटले. निमाणे परतून एक फावट काय मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी मळा भूटान फुडाऱ्यांबरोबरच्या आपल्या उलोवण्यांक लागून भारत भूटान इश्टागतीक आनिकूय उर्बा मेळटली. लोकसभा वेंचणुके खातीर उमेदवारांक मंजुरी दिवपा खातीर भाजपच्या केंद्रीय वेंचणूक समितीची बसका काल नवी दिल्लीन पक्षाच्या मुखेल कार्यालयांत जाली. काँग्रेसीन वाराणसी मतदारसंघात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांचे आड आपलो युपी युनिटाचे मुखेली अजय राय हांकां उमेदवारी दिल्या. आयपीएल क्रिकेट सर्तीन आज दनपारा जयपूरान राजस्थान रॉयल्स आनी लखनौ सुपर जायंट्स हांच्या मदीं खेळ जातलो, जाल्यार सांजवेळा अहमदाबादान गुजरात टायटन्स मुंबय इंडियन्स आड खेळटले. इतल्यान राष्ट्रीय खबरो सोपल्यो.